योयल अध्याय 3 पहा, त्या दिवसामध्ये आणि त्यावेळी जेव्हा मी यहुदाचे व यरुशलेमचे बंदीवान परत आणीन, मी सर्व राष्ट्रांना गोळा करून खाली यहोशाफाटाच्या धरीत आणीन, कारण माझ्या लोकांकरता आणि माझे वतन इस्रायल, ज्यांना त्यांनी इतर राष्ट्रात पांगविले आणि त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला, तेथे मी त्यांचा न्याय निवडा करीन. त्यांनी माझ्या लोकांकरता चिठ्ठ्या टाकल्या, त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली आणि मधासाठी म्हणून मुलगी विकली. सोर, सिदोन व पलिष्टेच्या सर्व प्रांतांनो, आता तुम्ही माझ्यावर का रागवता? तुम्ही माझी परतफेड कराल का? जरी तुम्ही माझी परतफेड केली, तरी मी त्वरेने तुमचा सूड तुमच्याच मस्तकावर फिरवीन. तुम्ही माझ्या चांदी आणि सोने घेतले आहे आणि तुम्ही माझा अमूल्य खजिना आपल्या मंदिरात नेला आहे. तुम्ही यहुदाच्या व यरुशलेमच्या लोकांस त्यांच्या देशातून सीमेपासून दूर न्यावे म्हणून यावान लोकांस विकले. पहा, तुम्ही त्यांना ज्या जागी विकले त्यातून मी त्यांना सोडून आणीन आणि तुमच्या मस्तकावर त्यांचे प्रतिफळ फिरवीन. मी तुमच्या मुलांना आणि मुलींना यहुदी लोकांच्या हाती विकीन, मग ते त्यांना शबाच्या लोकांस दूरच्या राष्ट्रास विकतील, कारण परमेश्वर हे बोललं आहे. राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा, युद्धाला सज्ज व्हा, बलवान मनुष्यांना उठवा, त्यांना जवळ येऊ द्या. सर्व लढवये मनुष्य पुढे येऊत, तुमचे फाळ म्हणून त्याच्या तलवारी करा आणि कोयत्यापासून भाले करा. दुर्बळ म्हणो की मी बलवान आहे. तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो त्वरा करा व या, तुम्ही स्वतः एकत्र या. हे परमेश्वरा, तुझे बलवान योद्धे उतरून येतील असे कर. राष्ट्रे स्वतःच उठून जागी होत आणि यहोशाफाटाच्या दरीत येऊत. तेथे मी सभोवतालाच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करायला बसेन. विळा आणा, कारण पीक तयार झाले आहे. म्हणून तुम्ही विळा घाला, या द्राक्ष तुडवा, कारण त्यांचे द्राक्षकुंड भरून गेले आहे. पिंप भरून वाहत आहेत, कारण त्यांची दुष्टाई मोठी आहे. तेथे गलबला आहे, न्यायाच्या दरीत गलबला आहे, कारण न्यायाच्या दरीत परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. चंद्र आणि सूर्य काळवंडतील, तारे त्यांचा प्रकाश देण्याचे थांबतील. परमेश्वर देव सिय्योनेतून गर्जना करील आणि आपला आवाज यरुशलेमेतून उंचावील. आकाश व पृथ्वी कापतील, पण परमेश्वर आपल्या लोकास सुरक्षित स्थान आणि इस्रायलच्या लोकास तो दुर्ग होईल. मग तुम्हास कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. माझ्या पवित्र पर्वतावर म्हणजे सिय्योनात मी राहतो, तेव्हा यरुशलेम पवित्र होईल आणि त्या नगरीतून पुन्हा कधीही परके येणार जाणार नाहीत. त्या दिवशी असे होईल की पर्वतावरून गोड द्राक्षरस पाझरेल, टेकड्यांवरून दूध वाहील, यहुदाच्या सर्व कोरड्या पडलेल्या ओढ्यामधून पाणी वाहील आणि परमेश्वराच्या मंदिरातून कारांजे उडतील आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील. मिस्राची नासाडी होऊन तो उजाड होईल, कारण त्यांनी यहुदी लोकांवर जुलूम केला. अदोम ओसाड रान होईल, कारण त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांचे रक्त पाडले. परंतु यहुदा सर्वकाळ वसेल आणि यरुशलेम पिढ्यानपिढ्या राहील. मी त्यांच्या रक्ताचा सूड अजून घेतला नाही, तो सूड मी घेईन, कारण परमेश्वर सिय्योनात वस्ती करतो.